नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयची 66% ग्रीन कवरेज सांबाळून शाश्वत उदरगत करपाक सरकार म्हत्व दिता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज जागतीक पर्यावरण दिसा निमतान नवी दिल्लींत भगवान महावीर वनस्थळी पार्कांत एका खाशेल्या वृक्षारोपण मोहिमेचें फुडारपण केलें. राज्यांत फुडल्या 3 महिन्यांच्या काळांत वेगवेगळ्या सुवातींचेर सुमार 5 लाख झाडांची लागवड करतले. तशेंच पालिका वाठारांत सुवात उपलब्ध आसल्यार झाडां रोयतले आनी ताची जतनाय जिसुडा घेतली अशी माहिती रानमंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. आतां पुराय खबरो. गोंयची 66% ग्रीन कवरेज सांबाळून शाश्वत उदरगत करपाक सरकार म्हत्व दिता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते गोंय जैवविविधताय मंडळान आयोजीत केल्ल्या पर्यावरण दिसाच्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून उलयताले. एकल वापर प्लास्टिकाचेर ह्या फुडें गोंयांत कडकसाणीन बंदी घालतले अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळां. ह्या कार्यावळी वेळार गोंय जैवविविधताय महामंडळान तयार केल्लो खाजन जमनीच्या पुनर्जीवना खातीरचो वेवस्थापन आराखडो तशेंच जैवविविधताय महामंडळाचो वर्सुकी पर्यावरण अहवाल मुखेलमंत्र्यांनी प्रकाशीत केलो. उद्देजकांनी कोयर वेवस्थापन आनी उदकाचेर प्रक्रिया सुरू करून ताचो पुनर्वापर करचे अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलां. जाल्यार गोंयच्या दर्यादेगेची झीज जावन जमीन आनी मातयेची धूप जियेवपाचो प्रस्न आनी खारफुटीची सांबाळ करपाच्या नदरेंतल्यान सरकार खासा आराखडो तयार करतले अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोंय पाचवेचार आनी नितळ दवरप ही फक्त सरकाराची न्हय जाल्यार जण एका गोंयकाराची जबाबदारी. घर नितळ दवरून घरांतलो कोयर रस्त्यार उडोवप समान ही. तशेंच पर्यावरण दिसाच झाडां रोवप ही मानसिकता लेगीत चुकीची. पर्यावरण पाचवेचार दवरपाक मनशान कायम वावुरपाक जाय अशें ह्या वेळार राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तणावडे हांणी म्हळां. कार्यावळीचे मानाचे सोयरे पर्यावरण मोगी प्रकाश आमटे हांणी ह्या वेळार पर्यावरण सांबाळपाक वावुरपी बिगर सरकारी संघटनांनी पर्यावरणाच्या नांवान दुसऱ्या खंयच्या हेर हेतान काम करप चुकीचें अशें म्हळां. संवसारीक पावण्याचेर प्लास्टीक प्रदुशणाचो प्रस्न सुटावो करप ह्या संकल्पनेचेर अंदूचो संवसारीक पर्यावरण दीस मनयतात. हेच फाटभुयेर आयोजित केल्ली पर्यावरण दिसाची कार्यावळ पणजे दोना पावल राजभवनाच्या दरबार सभाघरांत आयज जाली. ह्या कार्यावळीक मंदाकिनी आमटे गोंय राज्याचे मुखेल सचीव वी कांदिवेलू पर्यावरण खात्याचे सचीव अरुण कुमार गोंय जैवविविधताय महामंडळाचे संचालक सचिन देसाय तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले.
ते पाट जावपाक चड वेळ लागचो ना. आमच्या कडेन तशें पळोवंक वचत जाल्यार जमिनी व्हडली ना आनी ती जर आमी ग्रीनरी येदी व्हडली मेंटेन करून दवरतले आसत जाल्यार तितक्याच खूब बऱ्या पद्दतीन आमकां काम करचें पडटलें. तें काम आमी सातत्यात करीत आसा. मुद्दामून वचून पळयात खूब बऱ्या पद्दतीचे बायोमेडिकल वेस्ट आमी करता. इतकें न्ही तर हाजेर काम करता आसतना आमी पळयता की ई वेस्ट कॅमिकल वेस्ट हे सुद्धा प्लांट आमचे जे आसा पळय ई वेस्ट प्लांट आमचो पिसुल्ल्या तयार जावपाक लागलेलो आसा. कॅमिकल वेस्ट प्लांट आमचो पिसुल्ल्या इंडस्ट्रियल इस्टेटूत आसा. आमी कन्स्ट्रक्शन वेस्ट हाजेरूय बी म्हणजे ताजे ट्रिटमेंट करून परत ते रियूज करप हाजेर सुद्धा काम गोंय सरकार खूब बऱ्या पद्दतीत करता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज जागतीक पर्यावरण दिसा निमतान नवी दिल्लींत भगवान महावीर वनस्थळी पार्कांत एका खाशेल्या वृक्षारोपण मोहिमेचें फुडारपण केलें. एक पेड मा के नाम उपक्रमा अंतर्गत मोदी हांणी अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचो एक भाग म्हूण हे रोप लायले. हे कार्यावळीत उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे की
रक्षति रक्षिता अर्थात जो प्रकृति की रक्षा करते हैं प्रकृति उनकी रक्षा करती है.
पर्यावरण में संतुलन ये हमारी पुरातन परंपरा का एक अहम हिस्सा है. हमारे यहाँ कहा गया है यत पिंडे तत ब्रह्मांड यानी जो पिंड यानी जीव में है वही ब्रह्मांड में है.
दिवचलच्या श्री शशिकांत जयवंतराव सरदेसाय कृतज्ञता निधी फाउंडेशन हांच्या वतीन गरजू विद्यार्थ्यां खातीर शिक्षणीक साहित्य भेटोवपाचो सुवाळो हालीत जालो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण सामाजीक वावुरपी दिनानाथ तारी फाउंडेशनाची संचालक तारा सरदेसाय रामाकृपाल नायक हाजीर आशिल्ले. हे वेळार विद्यार्थ्यांक शैक्षणीक साहित्याचे वितरण केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावयल्यो खबरो. राज्यात फुडल्या 3 महिन्यांच्या काळात वेगवेगळ्या सुवातींचेर सुमार 5 लाख झाडांची लागवड करतले. तशेंच पालिका वाठारांत सुवात उपलब्ध आसल्यार झाडां रोयतले आनी ताची जतनाय झिसुडा घेतली. तशेंच 250 FSI परस चड उंच इमारतींक वर्टिकल फॉरेस्ट केले बगर कसलेच तरेची मंजुरी मेळची ना अशी म्हायती रानमंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. मडगांवच्या सोनसोडो कोयराच्या यार्डाचे सुवातेर उण्या वाठारांत दाट रान उबारपाचो उपक्रम सुरू केला. हाची सुरवात नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हांचे सयत आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामू शिरोडकर आनी नगरसेवकांच्या हाजेरीत जाली. गोंय हे ल्हान राज्य आसले तरी फुडल्या 3 महिन्यांच्या काळांत राज्यभर सुमार 5 लाख झाडांची लागवड करतले. ही झाडां खंय लायली हाची म्हायती मेळटली. तशेंच पालिका वाठारांत जंय सुवात आसा थंय पालिका मंडळा वांगडा घेवन झाडां रोयतले. जिसुडा वरवीं तांचो सांबाळ करतले. पालिकांचेर कसलेच तरेचे वजे पडचे ना अशेंय सांगले. हाची अधिसुचोवणी फुडल्या बिरेस्तारा मेरेन येतली. तशेंच ह्या उंच इमारतींचो रंग हो धवो आसपाची गरज आसा. तशेंच इमारतींची उंचाय, पार्किंगाची वेवस्था आनी हेर सुविधा हे खातीर आनीक कांय निर्णय घेतले. 7 ते 8 माळेच्या इमारतींक हाचो फायदो जातलो अशें मंत्री राणे हांणी सांगले. मडगांवच्या गोमंत विद्या निकेतन संस्थेन 3 दिसांचो 5वें नाट्य महोत्सव 6 जुना सावन आयोजीत केला. 8 जून मेरेन जावपी ह्या महोत्सवात 3 मराठी नाटकां सादर करतले अशी म्हायती विद्यानिकेतनाचे अध्यक्ष सलील कारे हांणी दिली. ह्या महोत्सवात 6 जुनाक रुद्रेश्वर पणजी संस्थेचे बालशेतची विहीर हे नाटक सादर आसतले. 7 जुनाक राखाडी स्टुडिओ पुणे आनी कलासाद पुणे हांचे उच्छाद हे नाटक, जाल्यार 8 जुनाक राखाडी स्टुडिओ पुणे हांचे लव्ह इज हार्मफूल हे नाटक सादर जातले. ही सगळी नाटकां सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातली आनी प्रवेश फुकट आसतलो अशी म्हायती पत्रकार परिषदेत कारे हांणी दिली. दशावतारी नाटक महोत्सव आयोजन समिती केरी 70 हांणी केरी ग्रामपंचायतीचे आदले सरपंच सर्गेस्त गणू नारायण गांवस यादस्तीक 4 दिसांचो दशावतारी नाट्य महोत्सव आयोजीत केला. 5 जून 2025 ते 8 जून 2025 ह्या 4 दिसांत केरीच्या श्री बिळेवंश कुळकार देवस्थानाच्या सभाघरांत सांजवेळा 7 वरांचेर दशावतारी नाटकां सादर जातली. आज 5 तारखेक घटोत्कच संग्राम, फाल्यां मल्कासूरवध, शेनवारा शिवभक्त शबर, जाल्यार आयतारा सत्व परिक्षा ही दशावतारी नाटकां जातली. 4 दीस चलपी ह्या दशावतारी नाट्य महोत्सवाचे उक्तावण मानेस्तांच्या हस्तुकी आयज राती जातले. फोंडा नगरपालिकेत आज संवसारीक पर्यावरण दीस व्हडा उमेदीन मनयलो. ह्या वेळार जाल्ल्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हूण नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे, शेती मंत्री रवी नायक, फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद नायक, उपनगराध्यक्ष दीप कोलवेकार, नगरपालिका संचालक ब्रिजेश मनेरीकार, फोंडा नगरपालिकेचे मुखेल अधिकारी खाणेपारकार, फोंडाचे उपजिल्लोधिकारी शुभम नायक आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. उपस्थित मानेस्त आनी मंत्र्यांच्या हातांतल्यान रोप रोवन संवसारीक पर्यावरण दीस मनयलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ले प्रमाण वेगवेगळ्या सुवातींनी पावस पडपाची नोंद जाल्या. वेधशाळे प्रमाण वारे वराक 45 ते 55 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग वाडून 65 किलोमीटर जावं येता. ह्या वादळी हवामानाच्या फाटभुंयेर हवामान खात्यान कांय मार्गदर्शक सुचोवण्यो दिल्यात. लोकांनी शक्य असल्यास प्रवास करप आनी उदक भरता त्या सुवातींनी वचप टाळचे. ह्या वेळार झाडां वा लायटीचे खांबे हुमटून पडपाच्यो घडणुको जावं येता. ह्या दिसांनी पोरणी इमारत वा व्हड झाडापोना आलाशिरो घेवप टाळचे. उक्त्या सुवातींनी वचप वा जनावरांक चरोवपाक घेवन वचप टाळात. वेळोवेळ हवामान खात्यान दिल्ल्यो सुचोवण्यो तपासात, जतनाय घेयात, सुरक्षित रावात. हॉकीत बायलांच्या आशिया कप 2025 वेळापत्रक जाहीर जाला. ही सर्त अनु 5 ते 14 सप्टेंबर मेरेन चीनातल्या हांगझू शारांत जातली. भारतीय बायलांचो हॉकी पंगड 5 सप्टेंबराक थायलंड आड आपली मोहीम सुरू करतलो. आनी आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. गोयची 66% ग्रीन कवरेज सांबाळून शाश्वत उदरगत करपाक सरकार म्हत्व दिता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज जागतीक पर्यावरण दिसा निमतान नवी दिल्लीत भगवान महावीर वनस्थळी पार्कांत एका खाशेल्या वृक्षारोपण मोहिमेचें फुडारपण केलें. राज्यांत फुडल्या 3 महिन्यांच्या काळांत वेगवेगळ्या सुवातींचेर सुमार 5 लाख झाडांची लागवड करतले. तशेंच पालिका वाठारांत सुवात उपलब्ध आसल्यार झाडां रोयतले आनी ताची जतनाय झिसुडा घेतली अशी म्हायती रानमंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7 वरां 25 मिनटांचेर. नमस्कार.